सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यानो, आज जगात अन्याय व अत्याचाराचे प्रमाण तसेच ते सहन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे वाटणे अगदी साहजिक आहे की आमच्या दुर्दैवाने आम्हाला अनेक चांगल्या संधींपासून दूर ठेवले व जे काही आम्ही प्राप्त करू शकलो असतो त्यापासून आम्हाला वंचित केले. आम्ही पापाने खराब झालेल्या जगात राहत आहोत, त्यामुळे आम्हाला अन्याय सहन करावाच लागतो. अनेक गोष्टी बदलविण्याचे आमच्या हातात नाही. नुसत्या विश्वासाला लागू करून अडखळणे दूर होऊ शकत नाहीत. मग आमच्या परिस्थितीविषयी जी आम्हाला पंगू बनवते आम्ही काय करावे अशी प्रभूची इच्छा आहे. आम्ही त्याच्या शक्तीवर त्याच्या मार्गदर्शनावर विसंबून राहून ज्या गोष्टी आम्ही बदलू शकतो त्या बदलविण्याचे कार्य आम्ही करायला हवे. आज आम्ही परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत की परमेश्वर आम्हाला काय सांगू इच्छितो. परंतु अध्ययनाकडे वळण्यापूर्वी ऐकूया हे एक मधुर गीत.
Thank you.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्राने थोर नावाला शतशः धन्यवाद देत, तुझे गुणगान गात, तुझ्या नावाचा जय जयकार करीत आम्ही तुझ्या अंगणात प्रवेश करीत आहोत. तू आम्हाला हे जीवन दिलेलं आहेस. आजपर्यंत प्रभू प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी पावलोपावली तू आमचं मार्गदर्शन केलेलं आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत. पवित्र बापा, आज ह्या जगात जो अन्याय आहे, जे अत्याचार आहेत आणि जो संघर्ष आमच्या जीवनात आहे, तो तुला ठाऊक आहे. तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही. आम्हाला तू शक्तीपुरी आमचं मार्गदर्शन कर की हा पापाने भरलेल्या जगात राहत असताना आम्ही तुला भिऊन वागावं आणि तुझ्याच मार्गावर चालावं. पवित्र प्रभू, आमच्यापैकी जे लोक आजारी आहेत, जे वेदनांनी तळमळत आहेत, प्रभू तू अशा सर्व लोकांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव. होते की आज त्यांनी आपल्या सर्व समस्या तुला सांगाव्यात आणि तुझ्याच द्वारे त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान व्हावे. प्रत्येक श्रोत्याला तू आशीर्वाद देत कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तयकृत वर्तमान ह्याच्या 15 अध्यायाच्या 1-20 वचनांवर विचार करणार आहोत. येशू परुषी व शास्त्री ह्यांना धमकावतो, शिष्यांना दाटतो, एका कनानी स्त्रीच्या मुलीला व अनेक रोग्यांना बरे करतो आणि 4,000 भोजन देतो, ह्याविषयी ह्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत. ह्या अध्यायात राजाची चळवळ सुद्धा सुरू आहे व तो आता वधस्तंभाकडे चालायला सुरुवात करतो. आम्ही आधीच त्याचा त्यांनी केलेला नकार, धार्मिक पुढाऱ्यांशी त्याचा संघर्ष किंवा विरोध पाहिलेला आहे. ह्या अध्यायात परुषी व शास्त्री ह्यांच्याशी त्याचा जो संघर्ष आहे, तो अगदी शिगेला पोहोचलेला दिसतो. 15 1-2 वचने सांगतात. लुकृत शुभवर्तमान 15:1-2 वचने. मग एरुश्लेम हून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवतेवेळी ते हात धूत नाहीत. परुषी व शास्त्री एरुश्लेम हून येशूकडे आलेत. मागच्या अध्यायात आम्ही पाहिले श्रोत्यानो की येशू व त्याचे शिष्य रानामध्ये होते, ज्या ठिकाणी लोक समुदायाला अन्न मिळणे कठीण होते. म्हणून ख्रिस्ताने त्या लोकांना भोजन पुरवले. वरवर पाहता फार चांगलं वाटतं की हे लोक येशूची शिकवण किंवा त्याचे उपदेश ऐकण्याकरिता इतक्या दूर आलेत, परंतु ते त्याची शिकवण ऐकण्याकरिता किंवा ती स्वीकारण्याकरिता आले नव्हते, तर त्याच्यावर टीका करण्याकरिता आले होते. लवकरच आम्हाला कळेल की ही मैत्रीभावाची भेट नव्हती. पवित्र वचनांचे पालन केले नाही म्हणून ते त्याला दोषी ठरवित नव्हते श्रोत्यानो, परंतु विधी व परंपरा त्याने तोडल्यात, ज्यांना ते पवित्र शास्त्राच्या समतेमध्ये ठेवित त्याविषयी दोषी ठरविण्याकरिता आले होते. येशूच्या शिष्यांनी हात का धुतले नाहीत हे माहीत करून घ्यावयास ते आले होते. ते विधीपूर्वक स्वच्छतेला मानणारे होते. त्यांच्याकरिता ती वाढ वडिलांपासून चालत आलेली परंपरा होती. आम्ही जिला शारीरिक स्वच्छता म्हणू, ती ते पाळत होते. आज समाजात कित्येक असे लोक आहेत जे असे समजतात की बाहेरून काही विधी पाळलेत, बाहेरून सर्व स्वच्छ झाले की बस हेच आवश्यक आहे. तिसरं वचन पहा, 15 तिसरं वचन सांगतं. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? त्यांच्या परंपरेला संप्रदायाला पूर्ण करण्यामध्ये त्यांनी देवाची आज्ञा मोडली म्हणून येशू त्यांना दोष लावित आहे. त्यांच्या परंपरेने मानवाला त्याच्या कायद्याचे उल्लंघन करण्याकरिता परवानगी दिली ही फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि फार हुशारीने ते हे करीत असत. 4-6 वचने, कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. आमचा प्रभू त्यांना म्हणत आहे की आईवडिलांचा आदर करण्यात त्यांना आधार देणे सुद्धा सम्मिलित आहे. ह्या जबाबदारीपासून सुटका मिळविण्यासाठी ते म्हणतात की मला तुझ्यासाठी जे देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे. व आई वडिलांना आधार देण्याच्या जबाबदारीपासून ते अशा प्रकारे मोकळे होतात. मोशेच्या नियमाला तोडण्याचा हा एक फार धर्मनिष्ठ मार्ग होता. आश्रोत्यानो, कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला जर निरखायचे असेल तर सगळ्यात उत्तम आहे की तो देवाचा पैसा व स्वतःचा पैसा कसा हाताळतो. येशूच्या काळातील धार्मिक पुढारी लोकांना त्यांच्या जबाबदारीपासून कसे मोकळे होता येईल ह्यात मदत करीत होते. माझं मत आहे की देवाला काही देण्यापेक्षा आपण प्रथम आपले सर्व कर्ज चुकते करावे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण प्रथम आपल्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, आपल्या कुटुंबाला मदत करावी. काही लोक स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्या गरजेकडे दुर्लक्ष करून देवाच्या कार्यासाठी देण्याचा प्रयत्न करीतात. 7 आणि 8 वचने पहा. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. प्रभूने शास्त्री व पुरुषांना ढोंगी म्हटले. पवित्र वचनातील हा फार कठोर असा शब्द आहे. येशूच्या काळात ह्या शब्दाला तितके वाईट मानत नसत, पण आज आमच्या काळात हा शब्द बोचक आहे. धर्माशी त्यांनी जो खेळ चालवला होता त्याविषयी येशूने त्यांना दोष लावला. धार्मिक पुढारी लोकांनी हात धुण्याची विधी पाळलीच पाहिजे ह्याविषयी फार ते तत्पर असत, परंतु अंतकरणाच्या स्थितीकडे जी देवाकरिता फार महत्वाची आहे त्याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत. फार धर्मनिष्ठपणे ते मोशेचा नियम मोडीत असत. आज आम्ही आमच्या लेकरांना जेवण्यापूर्वी हात धुण्याकरिता सांगतो, परंतु टीव्हीवर ते कोणता कार्यक्रम पाहतात, काय पाहतात, त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो, ज्या गोष्टी त्यांच्या अंतकरणाला कशाप्रकारे हानी पोहोचवतात ते आम्ही लक्षात घेत नाही. लेकरांनी जेवणापूर्वी हात धुवावे हे आवश्यक आहे, परंतु श्रोत्यांना त्याही पेक्षा अधिक आवश्यक आहे की त्यांच्या आत जे होत आहे ते. आता प्रभू ह्या विधानावर अधिक बोलतो. 15:10-11 तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या, जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. ह्या ठिकाणी जे महान तत्व येशू शिकवित आहे ते हे की नैतिक पावित्र्य नष्ट करणे आत्मिक बाब आहे, शारीरिक नाही. 12 वचन, नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय? प्रभूने परुषांना नाराज केले हे पाहून शिष्यांना अचंबा वाटला. आतापर्यंत त्यांच्यात फक्त वाद होत असे, परंतु ह्यावेळी मात्र सीमा गाठण्यात आली होती. प्रभू त्याच्या शिष्यांना पुढे मार्गदर्शन करणे, सूचना देणे चालू ठेवतो. 13 वचन, त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. ह्या ठिकाणी रोप म्हणजे एक प्रणाली, एक पद्धती. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की प्रत्येक धार्मिक प्रणाली जी माझ्या पित्याने लावली नाही, उपयोगात आणली नाही, ती उपटल्या जाईल, अर्थात ती समाप्त होईल. 14 वचन, त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. ही खरोखर हास्यास्पद गोष्ट आहे आणि अगदी बोचक आहे. परुषी आत्मिक रूपाने आंधळे पुढारी होते. 15 वचन, पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हा समजावून सांगा. प्रभू त्याच्या शिष्यांशी दृष्टांताद्वारे बोलत आहे, परंतु त्यांना त्याचे म्हणणे अजूनही समजलेले नव्हते. 16 ते 18 वचने आम्हाला सांगतात, तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतकरणातून येते व माणसाला विटाळविते. श्रोतांनो, हे फार महान तत्व आहे. तोंडातून जे आत जाते त्याद्वारे कोणीही विटाळविला जात नाही, परंतु जे तोंडातून बाहेर निघते त्याद्वारे कोणतीही व्यक्ती विटाळविला जाते. कोणी म्हटले आहे की जे काही अंतकरण रूपी विहिरीत भरले आहे तेच बाटली रूपी मुखातून कधी ना कधी बाहेर पडते. आता तो काय म्हणतो पहा, 19 आणि 20 वचनांमध्ये, कारण अंतकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. आजच्या आमच्या समकालीन संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी आम्हाला आढळतात. आशोतनो, आम्ही नवीन नैतिकतेच्या युगात आहोत आणि ज्या युगाविषयी यशयाचे पुस्तक 5 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तो बोलला की ते वाईटाला चांगले व चांगल्याला वाईट म्हणतील, त्या युगात आम्ही पोहोचलो आहोत. हे वचन आम्हाला सांगतं की जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात, त्यास धिक्कार असो. काय आज आमच्यामध्ये नवीन नैतिकता आहे? नाही, त्यात जुन्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. दुष्टविचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, शिव्यागाळी, चोऱ्या. आम्ही खरोखर फार मोठ्या संकटात आहोत. माणसाला नियंत्रित करणे फार आवश्यक आहे. मानव ह्या पृथ्वीवरील सर्वात अधिक दुष्ट प्राणी आहे. श्रोत्यानो, आम्ही दुसऱ्या प्राण्यांना पिंजरात ठेवू शकतो, परंतु मानवाला मात्र अगदी मोकळे सोडतो, जेणेकरून त्याला जे पाहिजे ते त्याने करावे. व आमच्या प्रभूने मानव काय करेल हे सांगितले व तो म्हणाला की ह्या गोष्टी आम्हाला विटाळवितात. आज सगळ्यात अधिक जोर कोणत्या गोष्टीवर देण्यात येत आहे? तर लैंगिक गोष्टींवर. शाळेंमध्ये, विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, रेडिओवर, टीव्हीवर, सगळ्या ठिकाणी ह्याचे शिक्षण देण्यात येत आहे. ह्या गोष्टी आम्हाला विटाळवितात. मला आपण हे नका सांगू की आम्ही सर्व ह्यापासून सुरक्षित आहोत किंवा मुक्त आहोत. कोणीही ह्यापासून सुरक्षित नाही. आमची तरुण लेकरे ह्या सर्वांच्या प्रभावाने आज विटाळविल्या जात आहेत. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. जे काही अंतकरणात आहे ते आता बाहेर पडत आहे. आमच्या प्रभूने ह्या ठिकाणी फार जबरदस्त विधान केले. आता आपण 15:21 पाहूया. नंतर येशू तिथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. आपल्या सेवा काळात पहिल्यांदा प्रभू इस्रायलची भूमी सोडत आहे. हे फार मनोवेधक आहे, कारण तो इस्रायलकडे तिचा राजा म्हणून आला. जेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना पाठवले तेव्हा त्याने त्यांना इस्रायलच्याच गावात जाण्याचा आदेश दिला, त्याच्या बाहेर नाही. नंतर इस्रायलने येशूला नाकारले आणि तेथे संघर्ष सुरू झाला. काही वचनांपूर्वीच आम्ही वाचले की धार्मिक पुढारी व येशू यांच्यात काय वाद झाला, काय घडले. येशू स्वतः इस्रायलच्या सीमा उल्लंघून बाहेर पडतो व दुसरे एक फार जबरदस्त तत्व मांडतो. आता तो परराष्ट्रीयांना स्वीकारणार आहे. त्याचे आमंत्रण आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हास विसावा देईन. पुढे 22 आणि 23 वचने सांगतात, आणि पहा त्या भागातील एक कानानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ही कनानी स्त्री अनेक जातींचे मिश्रण होती व खऱ्या अर्थाने ती गैर यहुदी होती. मार्कृष वर्तमान 7:26 सांगितलेले आहे की ती बाई हेलेनी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. दाविदाचा पुत्र ह्या नात्याने येशूवर तिचा काही जोर नव्हता. जेव्हा तिने त्याला अशा प्रकारे संबोधले तेव्हा येशूने काहीच उत्तर दिले नाही आणि शिष्यांनी म्हटले, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ती त्यांच्यामध्ये बाधा उत्पन्न करीत होती व कदाचित तिच्या त्या ओरडण्यामुळे गोंधळ निर्माण होत होता. आता 24 वचन, त्याने उत्तर दिले, इस्रायलच्या घराण्यातील हलवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. हे कठोर विधान वाटते, परंतु हे विधान वास्तविकता होते. येशू सर्व भविष्यद्वाऱ्यांच्या ज्या दाविदाच्या घराण्यात राजाच्या येण्यासंबंधाने आहेत त्या भविष्यद्वाऱ्यांच्या पूर्तीसाठी स्वतःला सादर करीत होता. ह्या कनानी स्त्रीला ही वास्तविकता स्वीकारण्याकरिता तो भाग पाडित होता. येशू यहुद्यांचा राजा म्हणून आला. हा पहिला मुद्दा आहे जो स्पष्ट व्हायला हवा. त्याच्या वधस्तंभावर हे लिहिण्यात आले, हा येशू आहे यहुद्यांचा राजा. ह्या गैर यहुदी स्त्रीचे म्हणणे ऐका. 25व्या वचनात, तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. जेव्हा तिने येशूला दाविदाचा पुत्र म्हणून संबोधले तेव्हा तो म्हणाला, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. गैरयहुदी होण्याच्या नात्याने येशूवर दाविदाचा पुत्र म्हणून तिचा काहीच जोर नव्हता. काही असो, ती त्याच्याकडे येते आणि त्याच्या पाया पडते, त्याला प्रभू म्हणते आणि त्याच्याकडून मदतीची याचना करते. आणि आम्हाला दिसतं की त्याला मदत मिळते. 26 वचन, त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. हे फार जबरदस्त विधान आहे श्रोतानो. आमच्यातील कित्येकांना हे ऐकून राग आला असता व आम्ही म्हटले असते की आपण आमच्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाही. 27 वचन, परंतु तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. आपल्याला आठवत असेल श्रोतांनो की प्रभू येशूने एका गरीब पुरुषाविषयी सांगितले जो धनी पुरुषाच्या भोजनाच्या मेजावरून पडणारा चूरचार खात असे. कुत्रे येऊन त्याचे घाव चाटत असत. इस्रायली गैरयहुद्यांसाठी कुत्रा हा शब्द वापरित असत. ती स्त्री हे सर्व काही सहन करण्याकरिता तयार होती, कारण तिने येशूवर विश्वास ठेवला होता. 28 वचन, तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. श्रोत्यानो, प्रभू येशूला तिचा विश्वास पाहून खरोखर आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड्या, मी तुम्हास विसावा देईन. आणि हेच त्याने त्या कनानी स्त्रीसाठी केले. जेव्हा ती आपले सर्व ओझे घेऊन त्याच्याजवळ आली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिचे ओझे स्वतःवर घेऊन तिला तिच्या विश्वासाप्रमाणे प्रतिफळ दिले. तिच्या उत्तराने तिचा दृढ विश्वास प्रकट केला व त्यालाच आमच्या प्रभूने प्रतिसाद दिला. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आम्हातील प्रत्येकाच्या विश्वासाला पाहत आहे, पारखीत आहे. आणि त्याची हीच इच्छा आहे की आपला संपूर्ण विश्वास त्याच्यावर असावा. पुष्कदा आम्ही प्रार्थना तर करतो, परंतु आमच्या मनामध्ये विश्वास राहत नाही. आम्ही त्याच्याजवळ फक्त मागत राहतो, परंतु विश्वासाने मागत नाही. जर आम्ही विश्वासाने मागू, विश्वासाने दार ठोठावू आणि विश्वासाने त्याच्याजवळ येऊ, तर तो आमच्यासाठी सर्व काही करण्याकरिता तयार आहे. मग आम्ही कोण आहोत, कुठे राहणारे आहोत, शिकलेले आहोत, अशिक्षित आहोत, किंवा उंच पदावर आहोत, किंवा शेती करणारे आहोत, मोलमजुरी करणारे आहोत, ह्यामुळे काहीच फरक पडत नाही. तो फक्त आमचे अंतकरण पाहतो, आमच्या अंतकरणातील विचारांना जाणतो आणि त्याप्रमाणे तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपला विश्वास कशावर आहे. काय आपण जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक आहात? जर नसाल तर आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि जे कार्य त्याने वधस्तंभावर पूर्ण केले त्या कार्यावर विश्वास ठेवावा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे. आमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. आम्ही आमच्या प्रयत्नांनी आपल्या पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकत नाही. आमच्या प्रयत्नांमुळे आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो आणि परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करू शकतो. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्याच द्वारे आम्ही पित्याजवळ जाऊ शकतो. जर आज आपण स्वप्रयत्न करीत आहात, स्वयोजना करीत आहात आणि आपणाला वाटतं की त्याद्वारेच आपण पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळू शकता, तर ही आपली चुकीची समजूत आहे. कारण मानव पापी आहे, तो परमेश्वरापासून दूर आहे. आणि मानवामध्ये परमेश्वरामध्ये जी एक पापाची भिंत आहे, ती फक्त येशू ख्रिस्त दूर करू शकतो. म्हणून आज पश्चतापी अंतकरणाने त्याच्याजवळ या. योहानाचे पहिले पत्र 1:9 सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आणि पुढे तो 10 म्हणतो, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. श्रोत्यानो, आज आपले सर्व पापे पदरी घ्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. तो आपल्या पापांची क्षमा करण्याकरिता आपणाला सर्व अनितीपासून शुद्ध करण्याकरिता तयार आहे. परंतु जेव्हा आम्ही समजतो की आम्ही फार धर्मी आहोत, चांगले आहोत, आम्ही पाप केले नाही, तर आम्ही स्वतःलाच फसवतो आणि आम्ही त्याच्याजवळ येण्याकरिता योग्य राहत नाही. म्हणून अवश्य आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या सर्व पापांची कबुली द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. आपल्याला आजच्या संदेशाद्वारे काय आशीर्वाद प्राप्त झाला आणि आपल्या मनामध्ये परमेश्वराने काय कार्य केले ते आम्हाला अवश्य लिहून कळवा. जर आपल्या मनात काही प्रश्न आहेत, आपल्याला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे किंवा आपल्या काही आध्यात्मिक समस्या आहेत, अशा काही समस्या आहेत ज्याविषयी आपण कोणाला सांगू शकत नाही, तर श्रोत्यांनो आम्हाला लिहून कळवा. आम्ही आपल्या सर्व गोष्टी गुप्त ठेवू आणि आपणाकरिता प्रार्थना करू, आपले मार्गदर्शन करू. म्हणून निसंकोच आजच ह्या पत्त्यावर मला पत्र लिहा. कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझन बाग, नागपूर 440004. पत्ता पुन्हा एकदा ऐका. कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004. तर श्रोत्यांनो, पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटू. नमस्कार.